बिलीच्या लफड्यामुळे डेमोक्रेट पार्टीची लोक वैतागलेली आहेत, तर रिपब्लिक पार्टी खुशीत आहे. न्यायमूर्ती एडिथ स्टार्कर म्हणजे वॉशिंग्टन DC जणू रामशास्त्री प्रभूणे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या प्रेम लफड्यावर एकच शिक्षा आणि ती म्हणजे देहांत इम्पीचमेंट. त्यांच्या खणखणीत आवाजात बिलीच्या प्रेम प्रकरणाची जणू वीरगाथाच गात आहेत.
ही गोष्ट हो एका प्रेसिडेंटची आणि त्याच्या इंटनची. ही गोष्ट हो एका प्रेसिडेंटची आणि त्याच्या इंटनची. ही गोष्ट हो बिली प्ले बॉयची आणि त्याच्या लुलटेची. अरे कान ठेवनी उघडे ऐका हो, कान ठेवनी उघडे ऐका. गोष्ट ही बिनमोलाची ठाऊक झाली तोरा पोरा. लाज गेली ओवलची कुणी त्या वेलरी बाईला बोलवा कुणी. त्या लोलिटेला दूर पळवा कुणी. त्या बिली बॉयला आवरा आवरा हो आवरा हो आवरा. अरे बिली 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 अशी खाली पिली लपडी करू नको. अशी खाली पिली लपडी करू नको. घेऊन मुली बाळी हे मजा करू नको. घेऊन मुली बाळी हे मजा करू नको. एक दोन अन तीन चार अशा पोरी किती तरी झाल्या. एक दोन अन तीन चार अशा पोरी किती तरी झाल्या. ओव्हलच्या त्या स्टडी मध्ये चावट गोष्टी घडल्या. ऑडिओ व्हिडिओ त्यांच्या टेपा हो, ऑडिओ व्हिडिओ त्यांच्या टेपा आमच्या हाती आल्या. डेमोक्रॅटच्या फुल्या फुल्या कपाळात मग गेला कुणी. त्या वेलरी बाईला बोलवा कुणी. त्या लोलिटेला दूर पळवा कुणी. त्या बिली बॉयला आवरा आवरा हो आवरा हो आवरा. अरे बिली 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 अशी खाली पिली लपडी करू नको. अशी खाली पिली लपडी करू नको. घेऊन मुली बाळी हे मजा करू नको. घेऊन मुली बाळी हे मजा करू नको. Oh, 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 oh.